प्रकरण 21, ईश्वर करू न अकर्ता। करू न अकर्ता ही कल्पनाच मोठी मनोरम आहे, कारण जे असू शकणार नाही तेच त्यात सांगितलं आहे। मी जेवण करून केलं नाही, मी झोपूनही झोपलो नाही, मी जन्माला येऊनही मी जन्मलोच नाही, इतकं विचित्र करून अकर्ता हे विधान आहे। पण खरोखरच हे इतकं विचित्र आहे काय? आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे नेमकं काय करत असतो बरं? उदाहरणार्थ भोजन घ्या, त्यात मुख्य प्रक्रिया म्हणजे ताटातले पदार्थ गोळा करून मुखात घालणे वा चावून घशाखाली ढकलणे। ही प्रक्रिया घडवणारं कोण? आपण, म्हणून हात आणि मुख। उत्तर तसं बरोबर आहे पण अगदीच बरोबर नाही। आपण झोपतो तेव्हा हात आणि मुख असतेच। झोपल्यानंतर जर कोणी जेवणाचं ताट आपल्यासमोर ठेवलं तर हात आणि मुख असूनही आपण जेवणार नाही, कारण जेवणाकरता नुसते हात आणि मुख असून भागत नाही तर हात आणि मुखाचा वापर करण्याकरता प्रेरणा लागते। प्रेरणा नसेल तर सर्व काही असून नसून सारखेच। याचाच अर्थ असा नाही का की भोजन कार्य करणारी प्रेरणा शक्ती आहे? हात आणि मुख ही केवळ माध्यम होत। जसं भोजन साहित्य संपादून ठेवणारे ताट हे केवळ प्रेरणाशून्य असे माध्यम आहे, या विचारसरणीतून पाहिलं तर हातानी वा मुखानी मी जेवतो असं म्हणणं म्हणजे मी ताटानी किंवा पातेल्यानी जेवतो असं म्हणण्यासारखंच वेडगळपणाचं होईल। थोडक्यात, माझं भोजन करवणारी प्रेरणाशक्ती ही माझी मुख्य माता आहे। ती माता मात्र मला कधीच दिसत नाही। मला झोप आल्याची जाण देणारी देखील तीच, जागृतीची जाणीव देणारी देखील तीच, जन्माला घालणारी तसंच जन्माला येण्यापूर्वी म्हणजे मृत्यू आणि जन्म या मधल्या काळामध्ये माझे संरक्षण करणारी तीच। जन्म आणि मृत्यू या अवधीत देखील हर एक कृत्य माझ्याकडून करवून घेणारी तीच, परंतु ती कधीच दिसत नाही, जाणवतही नाही। त्यामुळंच काहीही झालं तरी मी केलं असे आपण म्हणतो आणि निसंदिग्धपणे आपल्याला तसं वाटतंही, कारण तसं वाटायला लावणारी सुद्धा तीच आहे। इतक्या अलिप्तपणे तिचं कार्य चालू असतं, तीच करून घेते परंतु करून घेतल्याची जाणीवसुद्धा देत नाही। आपण बागेत जातो, सहज एक सुगंधी आणि मनोहर फूल नाकाजवळ नेतो, त्या सुगंधानी आपण धुंद होतो, खूप आनंदी होतो। त्या फुलानी मला धुंद केलं, आनंदी केलं एवढीच जाण असते, परंतु ज्या घ्राणेंद्रिय शक्तीमुळे मी हा आनंद उपभोगू शकलो हे कधी मनातच येत नाही। तसंच ज्या फुलामुळे मी धुंद झाले ते फूल माझ्या जाणीवेत तरळत असतं, परंतु फुलामध्ये सुगंधाचे पराग ज्यांनी खोचून ठेवले तो नकळत असाच राहतो। विश्वातील रस, नाद, स्वर, सुगंध आणि सौंदर्य या सर्वांची मुक्त उधळण करणारा कुणीतरी जरूर असतो, म्हणूनच जीवन आनंदमय होत राहतं। तथापि तो कायम पडद्याआडच असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव देत नाही। इतकंच नव्हे तर त्याला देखील त्याची जाणीव नसते, इतक्या सहजतेने हा आनंद परिपोष साधला जातो। पाण्याचं कारंज आपल्याला थुई थुई नाचणाऱ्या तुषारांनी पाहणाऱ्याचं मन प्रसन्न करतं याची कारंजाला जाणीवही असत नाही। वळवाचा पाऊस पडून गेल्यानंतर सायंकाळी आकाशातील गंधर्व नगरीतील मनोहर रंगीत दृश्य आपण चितारतो याची सूर्य कधीच जाणीव देत नाही आणि त्यालाही ती असत नाही। सूर्याशिवाय किंवा कारंजाशिवाय या आनंदाची उधळण होत नाही, तरी पण तसं केल्याचे ते कधीच सांगत नाहीत। हेच करून अकर्ते पण नव्हे काय. ईश्वर असाच आहे, तोच सर्व काही करतो परंतु करून मात्र अकर्ता. सोहम हंसः.